ಶ್ರೀಕಾರಾಂಸಿ ಆರಂ ಕರ್ತಾತಂ ಸಂತಾತ. ಶ್ರೀಕಾರಾಂಸಿ ಕಸಾಲ ಆರಂ ಕರ್ತಾತಂ ಮಂಜೆ ಶ್ರೀಕಾರಾಚ ಮಾಲ್ಕಳಲ್ಕಿ ಶ್ರೀ ಮಂಜೆ ಎತ್ತ ಸಾಂಗಾಚ್ಯವನ್ನ ವಿಷಯ ಎತ್ತ ವಿಭೂತಿ ತೆ ಕಸ ಭೋಜನ ರಸ ವಿಭಾಗ ಅಂತ ಕಸ ಅಲಾಯ್ಕಿ ತೇಜ್ ಮಾದ್ರಿ ಏ ಎಲಿ ತೇಜ್ ಅರ್ಥ ಸಂಗ ಮಂಜೆ ಕಾಯ ಮಂಜೆ ಮೂಲತಃ ವ್ಯಾಪ್ತಿ ಜಾಲ್ತೆ ಭಗವಂತ ಲೋಕಾಸು ಉಪಕಾರ ಕರಾಕರ್ತ ಸೃಷ್ಟಿ ಮಣಾಚ ಕೇಲ ಸೃಷ್ಟಿ ಕಸಾಲ್ತೋ ಕೇಲ ಮಂಜೆ ತೆ ಜೀವಾಚ ಅನಾದಿ ಕರ್ಮ ಜಡ ಕರ್ಮ ಜಡ ಕರ್ಮ ಜೀವ ಹೇ ಜೀವ ಅಂತ ತೆ ಸತ್ವ ರಜ ಗುಣ ಜೀವ ಅಂತ ಚ ಸತ್ವ ರಜಸು ತಮಸಮ್ನ ಸ್ವರೂಪ ಭೂತ ಮನು ನಚ ಗುಣ ಹೇ ತೆ ಸ್ವರೂಪ ಭೂತ ಗುಣ ಮುಂಚೆ ಕ ಜೀವ ಮಂಜೆ ತೆ ಮಿಳಲ್ತೆ ಸತ್ವ ರಜ ತಮಸ್ ಎಬಡಿ ಮಿಳ್ಳಾಸ್ತ ಕೂತು ಡಾಮಿನೆಂಟ್ ಅಸ್ತ ಬಾಕಿ ದೋನಲ್ಲಿ ದಬಿ ಉಂಟಾಗ್ತದೆ ತೇ ಗುಣ್ ತಜಾಂತ ಛಾಯೆ ತಲ ಭೂಂತಾಲ ತೆ ಲಿಂಗ ದೇಹ ಮಣ ಛಾಯೆ ಏ ಕಸ ಅಮಿ ಅಮಿಯೋನ್ ತೆ ಏಕ ಅರ್ಸಾ ಪುಡಜ ಒಟಾಕಲ್ತ ಅಮಿಯೋನ ಲೈಫ್ ಸಚ್ ಫೋರ್ಸ್ ಲೈಫ್ ಹೇ ಅಂಚಂತ ಅರ್ಸಾ ಅಂತ ತೆ ಕಸ ಜಡ ಪ್ರತಿಫಲನ ಹೊತಕಿ ಏತ್ ಮದೆ ಜೀವಾಂತ ಸಚ್ ಸತ್ವ ರಜ ತಮ ಅಂಡ್ ಜೀವಾಂತ ಚ ಕರ್ಮ ಕೊಟ್ಟ ಹಾ ಅಂಜೆ ಜಡ ಅಲ್ಲಿ ಕರ್ಮ ಮಣ್ಣತ್ತೀನಿ ಕೂಂತ ಜಡ ಹಿಂಗೆ ಕರ್ಮ ಕರ್ನ ಚೇರ ಟೇಬಲ್ ಕೂಂತ ಹಿಂಗೆ ಕರ್ಮ ಕರ್ನ ಕರ್ಮ ತಮ್ಮ ಕೊಟ್ಟ ಹಾಯ ಮಣಲ್ತ್ರ ಜೀವಾಂತ ತೆ ಕರ್ಮ ಮಣಾಚಿ ಹಾಯ್ ಕಾಮ್ಜೆ ಮೋಕ್ಷ ಅಂತಪಣಿ ಸ್ವರೂಪ ಭೂತ ಕರ್ಮ ಏಕೇಕಲೇ ಏಕೆ ಕರ್ತಾತಮನೋನಿ ಹ ಕರ್ಮ ಮಣಾಚಿ ತತ್ಯೋನ್ ಜಡಾತ್ಮಕ ಕರ್ಮನೆ ಅಮಾಲ್ ಕಳಲ್ತೆ ಕರ್ಮಗಿನ ಅಣ್ಣ ಕರ್ಣ ಎವಡಿನ್ ಜಡ ಏ ಪ್ರಪಂಚಾನ್ ಸಾಚ್ ಎವಡಿನ್ ಜಡ ಕರ್ಮ ತತ್ತ ಸ ಚೈತನ್ಯ ತೆ ಕಸಸ್ತಕ್ಕೆ ಅಮಾಲ್ ಕಳ್ಳ ತೇ ಕರ್ಮ ತೇ ಜೀವ ಜೀವಾಂಸಾಚ ಅಪ್ರಾಕೃತ ನಾನ್ ಮ್ಯಾಟರ್ ಸಾಚ ಸತ್ವ ರಜ ತಮೋ ಗುಣ ಎವಡಿ ಕಾಯ್ ಹೋತ ಏ ಲಿಂಗ ದೇಹ ಅಂತ ಜಡ ಜಸ್ಟ್ ಮಿರರ್ ಪಾಯಿಂಟ್ ತಾನ್ ಕಸ ಜಡ ಪ್ರತಿಫಲಿನ ಹೋತ ರಿಫ್ಲೆಕ್ಟ್ ಹೋತಕ್ಕೆ ಏಮರಿ ಏ ಲಿಂಗ ದೇಹ ಅಂತ ಹೋತಸ್ತ ಏ ಲಿಂಗ ದೇಹ ಅಂತ ತೆಗಿ ಅಕ್ಯುಮುಲೇಟ್ ರಿಫ್ಲೆಕ್ಟ್ ಹೋತಸ್ತ ತೇ ಏಕ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಲೆವೆಲ್ ಅಲ್ಲಿ ಆಲ್ತಮ್ಮ ದೇವ ಸೃಷ್ಟಿಲ ಅಂತ ತೆ ಕಸ ಕರ್ತೋಕೆ ಕಾಯ್ ಕರ್ತೋಕೆ ತೆ ಕಳ್ಣ ಎಸ ತೋ ಕರ್ತೋ ಮಣಾಚೆ ತೇ ಕಸಾಲ್ತೋ ಆಣ್ತೋ ಮಣಲ್ತ ಮುಂತಾತ ಏ ಮಾನಸಿಕ ಮಾನಸಿಕ ಮಣ್ತಾನ ಆಕ್ಚುಲಿ ಸ್ವರೂಪ ಮನಸ್ಸು ತತ್ತ ಸಾಧ್ಯ ಕರ್ಮಾಚ ಜಡರೂಪ ಎತ್ತ ಹಲಾಯ್ಕಿನು ತೇ ಕರ್ಮ ಫಲ ದೇಮೆ ಕರ್ಮ ಹಾಯ್ಕಿನು ತೇ ಕರ್ಮಲ ಈಗ ಜಡ ಕರ್ಮಲ ಅದೇ ಕಸ ಸುಟಿಂಗ ಅಂತ ಲೇಯರ್ ಮಂಜೆ ಏ ಜಡ ಕರ್ಮ ಹೇಪ ಅಂತ ಏ ಜಡ ಕರ್ಮಲ ಫಲ ದೇಮ ಸೊ ಕರ್ಮ ರೂಪ ಫಲ ದೇಮ ತೆ ಫಲ ಕಸ ಕರ್ತಾತ ಮಂಜೆ ದೇವ್ ಕಸ ಕರ್ತೋ ತೆ ಪ್ರಾಸೆಸ್ ಮಣಲ್ತ್ರ ದೇವ ಪೈಲ ಕರ್ತ ರಸ ರೂಪ ಮನು ಮಂತಾತ ಕರ್ಮ ಫಲ ಕರ್ಮ ರೂಪ ಫಲ ತೆ ರಸ ರೂಪ ಅಂತಾತೆ ಕಸ ತೆಗಿ ಕಾಯ್ ಹೇಗೆ ಕಷ್ಟ ಕಷ್ಟ ಆಯ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ಕಾಯ್ನ ಎವಡಿನ್ ದೇವಾಚ ರೂಪ ಮಣ ನಾರಾಯಣ ಆಚೆ ಸೂಕ್ಷ್ಮ ರೂಪ ಮನು ಅಸ್ತಮ್ನ ತೋ ಕಾಯಕತ್ತೋ ಸೃಷ್ಟಿ ಲಾಣಿಯುತಾನ ಕಡ ಬುಡುಬುಡ ಅಸ್ತಪ್ಪ ಅಂತ ನಾರ್ಲಿ ಬುಡುಬುಡ ಅಂತ ಸಲ್ ಬರ್ಲಲ್ಲ ಗೊರಟೆಲ್ ತೆಲ ತೆಲ ಎಲ ಚಿಕಟತ್ನಿ ಅಂತ ಗೊಡ 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 ಅಸ್ತಕೇನೋ ಏ ಮರಿ ಅಸ್ತ ಟಚ್ ನೈಸ್ಕಸ್ತಾನ್ ದೇವ್ ಕಾಯ್ಕರ್ತೋ ತೋ ಏಕ ರಸ ರೂಪ ಕಾಡಿಂತೇ ನಾರಾಯಣ ಅಂತಾತ ಬಟ್ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ಸ್ ಮಣ ಮಂಜೆ ವಾಸುದೇವ ನಾರಾಯಣ ಅನ್ನು ಮಂತಾತ್ ವಾಸುದೇವ ಕಮ್ತಿ ಮೂಲ ನಾರಾಯಣ ತತ್ತಚಾಯ ತತ್ತಚ ಸಜಾನ್ಸು ಅಲ್ತೆ ವಾಸುದೇವ ರೂಪಾನ್ಸು ಅಲ್ತೆ ನಾರಾಯಣ ರೂಪ ಎತ್ ಮಂತಾತ್ ನಾರಾಯಣ ಮಣಾಚ ರೂಪ ಚ ರಸ ರೂಪ ಮಂತಾತ್ ರಸ ಮಂಜೆ ಎಸೆನ್ಸ್ ಮಾತ ರಸ ಮಂಜೆ ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಎಂಟಿಟಿ ಮುಂತಾದ್ಕಿ ತಲ ರಸ ರಸ ದಟ್ ಇಸ್ ದಟ್ ವಿಚ್ ಎಸೆನ್ಸ್ ದಟ್ ಕಂಟ್ರೋಲ್ಸ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ರೂಪ ರಸ ರೂಪ ಮುಂತಾತ ಏ ಮರಿ ಯಾಕ ಸೂಕ್ಷ್ಮ ರೂಪ ಕಾಡಿಂಗು ಲಕ್ಷ್ಮಿ ಅಲ್ಲಿ ತಿಂಗ್ತೋ ತಲ ಕಾಯ್ ಮಂತಾತ್ ಕಳಲ್ಕ ತಲಾಚ ಶುಭ ಸ್ವೇದಾಪ ಅಂತ ಸ್ವೇದ 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 ಮಂಜೆ ಕಾಯ್ ಸ್ವೇದ ಮಂಜೆ ಪಂಡ್ರ ರಂಗಮನು ಅರ್ಥ ನೋಕ ಸ್ವೇದ ಆಪ ಮಂಜೆ ಕಾಯ್ ಪಾಣಿ ಪಂಡ್ರ ರಂಗಾಚ ಪಾಣಿ ಪಂಡ್ರ ರಂಗಾಚ ಪಾಣಿ ಮುಂಜೆ ಕಾಯ ತೇ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸ್ವರೂಪ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸ್ವರೂಪಸ್ಕ ವೇದ ತೇತ ಶುಭ ಅಂತ ಶುಭ
ಮಂಜೆ
ಶ್ವೇತ ಶ್ವೇತ ಆಪ ಶ್ವೇದಾಪ ಹೊತ ಶ್ವೇತ ಶ್ವೇತ ಐಮ್ ಸಾರಿ ಶ್ವೇತ ಮುಂದೆ ಪಂಡ್ರ ಆಫ್ಕೋರ್ಸ್ ಶ್ವೇತ ಪ್ಲಸ್ ಆಪ ಶ್ವೇದಾಪ ಹೊತತೆ ತೇ ರೂಪ ಅನ್ಸಿ ತೋ ಕಾಯ್ ಕರ್ತೋ ತೇಯೋ ಕಾಯ್ ಮಂಜೆ ದೇವಾಚ ಘಾಮ ಅಂತ स्वेद म्हणजे घाम म्हणाचे पण अर्थ येत. तर शुभ म्हणाचं हे देवाचं हे तू मणिंगल तसक घाणक पाणी नो देवाचं अप्राकृत म्हण असा ते कोणतं अप्राकृत म्हणजे देवाचेच रूप वासुदेव नारायण रूप देते ते रूप ते लक्ष्मी वाटे करतो ते लक्ष्मी वाटे ते कसं करतो ते म्हणतात एक नॉन मॅटर आणखी एक मॅटर हौ नॉन मॅट्रल मॅटर आपण कसं लिंक कराल होईल तो एकला तो लक्ष्मी लक्ष्मी वाट ते लिंक करीवतो म्हणून ते लिंक करीवन ते लिंग देह असो ते उपचय म्हणतात उपचय म्हणजे ते प्रोडक्टिव्ह म्हणून होयाल आणखी मोठा होऊन काम करास करतो म्हणाचे तुम्हाला भोजन रस विभाग संधी तर सांगितले एकही आम्हाला समजणं उदंड कष्ट आहे म्हणा करता आम्हाला काय केलंय म्हणजे आम्ही जेवायचं भोजन म्हणजे काय झालं आम्ही काय जेवतो आज म्हणजे आमचे आम्ही करल ते कर्म जोगत आमच्या पुढे असाचे भात हे भात जेवायचं जेवात म्हणतो ते आण पोट घेऊन त्याच्यासूनच केवढी होत आम्हाला आम्हाला भात नाही पाणी नाही इसका पडलं असेल तर एकाशी ते काय तेवढंच का होत नाही भात पाणी गाडल रच आम्ही करायच वेड काम एवढं काम व्यक्त आम्हाला होत तेच कर्मरूप तेच फल भोक्तृत्व ते कसं खावी कसं करतो म्हणाचे आम्ही जेवाच मेथडॉलॉजी पूर्त त्याचं सांगितलं हे कोठे येत म्हणजे आम्हाला चतुर्मुख ब्रह्म सृष्टी करू एक 10 वर्ष चतुर्मुख ब्रह्माला 10 इयर्स म्हणे ते 10 इयर्स तकातीन हे सृष्टी सांगतात ते काय म्हणजे वासुदेव वासुदेव रूप भगवंतांसून वासुदेव संकर्षण दोन्ही म्हणून सांगतात ते वासुदेव संकर्षणाचे प्रकार रसरूप घेताना तर संकर्षण येऊन जातो वासुदेव संकर्षण म्हणतो वासुदेव नारायण म्हणतो शेवटी 10 वर्ष होऊन जात 10 वर्ष झालं प्री नेक्स्ट याच प्रद्युम्न सृष्टी म्हणतात हे प्रद्युम्न सृष्टी काय करतो म्हणजे प्रद्युम्न तो यो अर्धनारी रूपस्क हे प्रद्युम्न काडिंगून काय करतो म्हणजे हे प्रकृती आहे पाहते हे जड प्रकृती हे लिंग देहांचो तो उपचय जाऊ मोठा होणार आहे की ना तसाच त्याला गुण त्रिगुण म्हणतो की नो ते त्रिगुणाचे बिंदू म्हणतात बिंदू म्हणजे चिमणे चिमणे पार्टिकल्स म्हणजे काढून घ्या ते गिन घालून जोडतो म्हण ते जोडतान काय होत म्हणजे तत्त तज रूप देवतो म्हणजे बेसिकली काय म्हणतात म्हणजे देवाचं रूप एवढ्या ठिकाणी नाही आहे ते गुणबिंदू ते ही बिल्डिंग काय बिल्ड करतो म्हणजे आमचे गुण कर्म येते देवता असत मेन्स सांगतात प्रद्युम्न सृष्टींत प्रद्युम्न सृष्टींत तोच अर्धनारी फॉर्म काढिंग तमन एक पटीस लक्ष्मी देवी एक पटीस अपनाच असतो म्हण अर्धनारी इसक काढिंग डावा पटीस साचे गी स्त्री देवता असस करतील तो छोटा काढिंग करू या उजव पटीस अंत साचे गी तोच पुरुष रूपास करीन टाकून शेवटी तत तत काय काय कराम कसं कसं कराम शेवटी क्षत्रिय गुण असा म्हणजे काय काय म्हणजे गुण काय तर क्षत्रिय गुण म्हणजे त्याला पद्य प्रकृतीचे गुणबिंदू म्हणतात दॅट इज जड पदार्थाचं मिळवतो मातींत भावली करतो की त्यामुळे मिळवतो मिळवून रूप देतो ते कार्य त्याचे करता तेच कृष्ण म्हणतो चातुर्वर्ण्यम मया सृष्टम चातुर्वर्ण म्हणाल चातुर्वर्ण्यम म्हणून त्याला आचार्य लिहितात समुदाय म्हणून लिहितात म्हणजे हे समुदाय प्रद्युम्न रूपांत प्रद्युम्न सृष्टी दॅट इज आफ्टर द 11th day ऑफ ब्रह्म ही पुट्स ऑल दिस मेटीरियल्स हे सत्व गुण रज गुण ते बाहेरल गुण स्वरूपाचन हे मूल प्रकृती साचे लिंग देहां साचे बळून करून तत तत तज तज रूप घेऊन पट्ट स्त्री रूप किंवा म्हणजे स्त्री रूप पुरुष रूप किंवा चटियो याला नियमन कराल क्षत्रिय नियम करा साचे ते रूप पंचांदी साचे शेटी हे वर्ण समुदाय म्हणतात की समूह हे कस कस असा म्हणाचे हे प्राकृत म्हणून कस कस म्हणा ते मातीलगी मिळवून ते जीवा बरोबरपैकी मिळवून ते या सृष्टीगीन देवतांचे पहिले सृष्टी सांगतात शेवटी आमच्यागीन ब्रह्मांड अंत सांगतात आम्ही नुसतं एक ट्रेन अंत ट्रॅव्हल करा असं त्यांच्या बरोबर आम्ही नुसतं ट्रॅव्हल करत असतो आवडत सो ये वर्ण व्यवस्थेगे कथा कलयं काय करता देव काय करता म्हणजे याला विभूती म्हणतात विभूती तत्त तत्त ये डॉमिनन्स असं हे चार वर्ण करते ब्राह्मण म्हणा डॉमिनन्स असतं ये जन्मांत ये करता ये करता तो जॉमिनन असतो सो एम्ब्रि असा विभूती रूप म्हणा चेतगे तिवज जातो म्हणा विभूती रूप केवढं आहे म्हणजे विभूती रूप केवढं पज्जे तेवढं आहे कसा पज्जे डिव्हिजन्स करत जाऊया भरू आहे सो एक तुम्हाला गीतां सांगताना काय सांगतात गीतांचे ना प्रत्यक्ष तिरोहित विभूती तेंब्री अँगल तत्त विभूती सांगतात भागवतात उद्धव गीता तत् सांगतात तत् वेगळं माझी सांगतात येत काय दासर काय केलं ते एवढी मिळून करू ना द्यूत ते एम्री असाच्या नेगेटिव्स तेगे सोन टाकतात सोटक आमचे साधना काय हो मग हे पूर्ती विभूती दिलं म्हणजे विभूती म्हणजे काय बेसिकली म्हणजे एक पदार्थ एक गुंप असते एक क्लास अंत असतो एक क्लास अंत असतात एक पोर फर्स्ट रँक एक आउटस्टँडिंग म्हणून तो असतो ते एक क्लास नेक्स्ट क्लास अन तो काय होतो की कळणं एक क्लास अन तो आउटस्टँडिंग से असं म्हणजे अबा केवढं ग्रेट केवढं वंडरफुल नाही त्याला ते स्टँडिंग आउट क्वालिटी देव म्हणजे तो ही मे बी मच दट क्लास फोर्थ ग्रेड अन तो आउटस्टँडिंग फिफ्थ ग्रेड अन एक आउटस्टँडिंग पर्सन आपण यो कायनच नाही ही इज नो वेअर नियर ये क्लास ये जाणताच्या मी काढी ही इज आउटस्टँडिंग इन इस क्लास म्हणतो ते त्याला असाव म्हणजे खेजमळ त्याला तर अभिव्यक्त होत फ्रॉम बाय द वन थ्रू विच इट इज एक्झिबिटेड कोणतं वस्तू असल त्यामुळं त्याच्या तो शाईन होत आहे ते भगवंताचं ऐश्वर भगवंत असून ते वस्तूला बाकी वस्तू पेक्षा एक श्रेष्ठत्व देलाय देव देलाय त्याला विभूती म्हण ते त्याला होम म्हणजे आम्ही नुसतं वरल्यावर फाज जातो इथं वरल्यावर फाण नाही का म्हणजे कसा लेगिन पंजेस काय मला म्हणजे सांगतात नुसतं विभूती विशेष उन्नती ऐश्वर एवढंच कलिंगल पूर्ण ते कस आहे कस फाण कोट म्हणजे देवाच्या वैभव देवाच्या एक व्यापार हे आम्ही विशेष डिटेल्स कळिंगा विज्ञान म्हणतात अंत खरोस आम्ही कळिंगा म्हणा करता ते आमच्या आमच्या लेवला अंत आम्ही नित्यंकराच्या क्रिया अंत एवढ्या अंती येते इंगज आम्ही पूजा पुनस्कार करिंगतानी यज्ञ आम्ही यूज करतो विथाऊट नोईंग करत आहे ते एवढी सांगा करता दासर येऊन ये विभूती म्हणा अमाल अमाल समजास के सृष्टी पिष्टी ते ज्ञ अण्णास अमाल समजास का अमाल समजास काय कोणतं वस्तू केजांत छेड म्हणून आहे की एक एक व्यक्ती की वस्तू की असल तर ते भगवंताचे विशेष रूपाचे ते पॉझिटिव्ह आहे नेगेटिव्ह आहे ते म्हणतात की ते ज्यूत अंत छल छल एक ट्रिकरी अँड एवढ्याने चीट करू कुल ही कुल एवढी नाश करायचे अंत ज्यूत म्हणून ते ज्यूत काय तेवढं नेगेटिव्ह असल ते एक एवढी सर्व नाश करायचे एवढी ते अंत हाय म्हणजे तीन देव त्याच्या मला म्हणतो आमच्यात आम्ही येऊन टॉयलेट अंत तत्त येत कोट असल तर तत्तीन तत्तीन देवाल म्हणिंग आमतात देवाल तत्ती तत्त कसं म्हणिंग म्हणजे नुसतं कली हाय म्हणून म्हणिंग आलं त्याच्या मला रिफ्लेक्ट नाही ते माद्री दुष्ट पदार्थांत ते एक घणक तेमरी तिवाच्यांत तसं एक पोटढवळाचे घणक असतं म्हणजे त्यांत दैत्यांत असो घणकत्व देव आम्हाला थोडं काही करिणारे तो देव सो तुम्ही कोट्ट काय चिंतना कराल ते देवांतरात करा कली तेवढं ठिकाणचं येतात बल्लवरिंद तिळियरी म्हणूनच म्हटलं येतं यांत ये पदार्थ मूत पसाकडे मूतांत यज्ञ हाय कली हाय म्हणून तत्त आता करू को बल्लवरिंद तिळी म्हणून म्हटलं ते की ते तत्तच आता कराल नाही देवाच्या काय चित म्हणतात ज्यूत अंत कोण मी छाय म्हणतो कृष्ण ज्यूताल तसं एक पॉवर देऊन करायचे नुसतं कली नोहो शकुणी नोहो शकुणी तसं करी होणार मी तत् ते विभूतीच ते अदर्थ ते अंती विशेष विशेष उन्नती विशेष म्हणतो पाठवतो अत्यं तोच म्हणून एवढं अंती बरोबर विभूती सांगितलं गीतान सांगितलं ते एम्री सांगत आहे ते यथा विभूति सैंकलत यथा टाइप सैंकलत है तुम बेसिक श्री तरुणी मुझे श्रीकारान सुन शुरू करता है ते संगता श्री मुझे हमें उपनिषद तांते हमारे थे कि ना तावा ये ता शीर्षन श्रियाश्रुता तावा ये ता शीर्षन श्रियाश्रुता म्हणजे चक्षुश्रोत मनोवाक प्राण आम्हाला विकस्ट संपत्त वेल्थ काय म्हणजे आमच्या दुस्क्याला आश्रय करू असाच संपत्त केजांसो मल ज्ञान येत की कोणत यजांसो दुस्क्यांसो मल ज्ञान येत दुस्क्यांचा ते दोडे नाक कान एवढ्या ज्ञानेंद्रिय सो मल ज्ञान येत पांत त्याचा तल श्री म्हणाच त्याला मेन से सांगतात चक्षुश्रोत्र मनोवाक प्राण ते म्हणून सांगतात की ना त्याचा ते एवढी ते जड देत का म्हणजे तत् विशेष म्हणून लक्ष्मी नारायण विशेष लक्ष्मीदेवी सात्विक श्री संग सात्विक रूप आरंकराम विभूति रूप कलिंगे अमचांत सा सत्व गुण ऐम अलवर ऐम जड सत्व मनता अमच स्वरूपांत सात्विक है रिफ्लेक्ट हो यम सात्विक गुण वर यम सता श्री तरुणी तरुणी तरु म्हणजे काय झाड झाड काय ऊर्ध्वश्रोत्र म्हणतात म्हणजे कल्ले गाठलते वर जात केम्मे झाड उंच कल्ले भूमी बोडिंग वर जात झाड ते मदरी आमच्यांत एवढं सत्व हे देहांत हे जन्मांत सत्व मंगळमणींतो मारतो तोडतो बोलणार तर बोला काय काय वेडा वेडा बोलतो केमकी एकदा देवाचे की चिंतना करतो यज्ञ असताना तामसिक वेडा वेडा बुद्धी की एकच दम उदंड सेल्फिश त्यांसून वर यम भूमी मोडिंग असका सत्वगुण वर यम म्हणजे काय म्हणजे देवांते प्रार्थना काम सत्वगुण जास्ती म्हणजे सत्वगुणांत श्री आहेत लक्ष्मीदेवी श्री तरुणी म्हणजे युथफुल म्हणायचे करता आहे आणखी श्री तरुणी म्हणजे तिने मला उंच अणिवणारे समुद्र मथन अंत तत्सो आविर्भाव तिने उंच वर येते की नो ते म्हणजे आमच्या आमचे हे समुद्र संसार समुद्रात पडते हे देहांचं उंच माला अणिवा म्हणा श्री तरुणी सो हे श्री तरुणी म्हणजे लक्ष्मीदेवी ते लक्ष्मीदेवीच्या वल्लभा अंत वल्लभा म्हणजे वल्ल संवरण म्हणजे वल्ल म्हणजे काय म्हणजे वल्ल संवरण म्हणाच कंप्लीट दल्ला म्हणायचं वल्लभा म्हणजे दल्ला म्हणायचं अर्थ येतं दल्ला म्हणजे फूड केअर टेकर म्हणायचं कारण दल्ला काय केअर टेकर करतो बट लक्ष्मी दल्ला केअर टेकर काय झाले सो कंप्लीटली कंप्लीट प्रोटेक्शन द्यायचं वल्ल संवरण पूर्ती आम्हाला प्रोटेक्शन द्यायचं ते लक्ष्मीली सात्विक अभिमानी झालते श्रीदेवीली ना कंप्लीट इनसाइड आउट प्रोटेक्शन द्यायचं वल्लभा म्हणजे भगवंत सो वल्लभन परम विभूति परम म्हणजे श्रेष्ठ म्हणायचे असत परम विभूति विभूति म्हणजे उदंड श्रेष्ठ जालते ऐश्वर एकेक परम विभूति म्हटलं तर ते ज्यूत पित ते घे आम्ही सोंटको परम श्रेष्ठ जाते विभूति का म्हणजे आमच साधन आमच्या आमच्या लेवल साधना करीचे परम विभूति रूपव कंड कंडली कोट कोट पातों की कंड कंडली ईतरे कोट कोट पात एवढ्या ठिकाणी पातो समथिंग इज आउट स्टँडिंग something is something stands out there ekasta te phatanagina deval maninga I mean person anchich rata kartam tat deval maninga anta kasa maninga pusta maninga evadati kane maning to kimnyai e vibhuti mnache amalo vishesha sampattu aishwarya yodi amal deta te kay kay sampattu deta mnache sangta ta yeyo amala embriya karupa chintana mnyo konke konke grantha ansun kadun deta ta e chintana me karamna amal kay hota mnje सांगतात कोणत अभिष्ट अभिष्ट रूप मणिंगल ते वयाचे रमा उत्संग विलसत पाद पल्लव म्हणायचे सांगतात सो ते मद्री चिंतना लक्ष्मीदेवील वल्लभामण येमरी विभूती चिंतना करामळ आम्हाला एवढी अभिष्ट आम्ही मणिंगल अभिष्ट म्हणजे मणिंगल ते म्हणजे लौकिक कोणती म्हणतात का म्हणजे लौकिक इज शार्ट लिव्ड यू हॅव टू ऑलवेज थिंक ऑन अ बिगर थिंग सो मोठा साच आम्हाला केम्मी पद्धत सुख देवाचा अनुग्रह म्हणाचे कवच तेच मोठ थिंग ते आम्हाला मिळत म्हणून हे सांगतात श्रीतरुणी वल्लभन परम विभूती रूप खंड खंडली ईतर ಅದಕ್ಕೆ ಏ ಮರಿ சிந்தனா கரத்த ஒன்னாக்கடி சாங்கினானே ஒன்னாக்கடி சாங்கல்தான் அம்மால் வேடாமணிங் தெரித்த தன் பாயர் கொட்டையும் சாங்கினேன் மனதலி நோடு தேவாச்சே கே கேந்தி கோந்த கரல்தேன் தேவாச்சே க மகிமா தேவோட பேஷாம் தேவாச்ச மகிமா அம்னாச்ச ஈ தரது சிந்திசுத்த மனதலி நோடு மன்னாந்து பயங்க எவடி யூ திங்க் மன்னாந்து சிந்தனா கரம் மன்னாந்து எவடி கரீங்க மனதலி நோடு சம்பிரமதி சோ எ கோந்து கோந்தம்னு கோந்து கோந்தம்னு சங்கத்த மீ ஏன் ஜம்கண்டி ஆச்சாரிய திங்கன்னு சங்கத்தன் எத்தையோன கேம்த நீத்த மட்டல பயில நீத்த மஞ்சே இல்ல கயம் தாத் வந்து மந்தாத் மஞ்சே ஸ்வா ஸ்வா அபிநத்வே அப்படி மூலாத் பிருத்துக் நியாயாத் அபிந்த ஜாலத்த தேவசல் தப்பினே அவதார ரூபம் மூல ரூபம்னு வந்தோம் அவதார ரூபம் தெம்பரிக்க தேவாச்சான் பேதச்சனை நீத்த மஞ்சே நீத மத்ய கூர்ம வராக யஜ்யா சாச்சான் தேவா சன்னிதான நீத நியத்தம்னஹ நீத்தம்னா சலத்த நியமேன நியத்தமே எக்ஸோர்க சதால் நீத விபூதி ராமால் பார்த்தோம் கிருஷ்ணா ஜவதார கைக்கி ஆராதனா கைக்காய்க்கு தேவ ஆராதன் சாரி அவதாராச்ச திவசத்தை பார்த்தான தத்தையும் தேவாச்ச தேவ சாட்சாத் ஆசீஸ் ஆயம்னாச்சால நீத விபூதி தே சைஸ்வர்ய தே சாமர்த்தியான் தேவாயம்னு கிடைக்காச்சு விசேஷம் விசேஷம் சத்துர்முக பிரம்மாந்த சுந்தோ காராச்சு காரிய கௌட விசேஷம் கௌட லக்ஷ்மி லக்ஷ்மி சத்துர்முக பிரம்மா சரி இந்திர சந்திர தேவதா தத்துவாபிமானி தேவதாந்த சுந்தோ கச அம்சாங்காந்த சுங்க இவத்த தும்சாங்காந்த சகல டிக்கான சுந்தோ சகல மாதிரியோ கரிவத்த விசேஷம் சாலத்த அதோட எந்தஸ்தோ நாக்காந்தஸ்தோ எவ்வளோ டிக்கானி அஸ்தோ கச கச கலித்தோம்னா தே விசேஷம் நாச்சா சங்கத்த நீத்த சாதார நீத்தனந்த சாதாரண சங்கத் சாதாரணம் கேமிஞ்ச சாதாரணம்னாச்ச சர்வ ஜீவ ஜட எவட பிரபஞ்சாந்த ஜீவ ஜட எவட வியாப்தி தொக்கி தே மாதிரி எவடாந்தி அசோ தன் தஞ்ச லெவலால் அப்பண்டோன் அஸ்தே தேம்பரி அசாச்சாந்தியோன சாதாரண விபூதி எவ்ரிவே சாதாரணத்தை கே உதண்ட மண்ண கர்த்தினி சாதாரண விபூதி தேம்பரி விசேஷம்னு சாங்கல்ற அம்ச அம்சாந்த சாச்சாலி சதுர்முகாந்த சாச்சாலி அசுந்தோ கராச்ச காரியாலின்னு உதண்ட வித்தியாச சோ தத்த விசேஷ சாதாரணம் வந்து அம்சஸ்க ஜீவ அம்சஸ்க கேக்கிட்டு ஜட சாதாரண ஜட கடிங்க சாதாரண விசேஷ சஜாதி சஜாத்தியம்னு சாங்கல் சேம் கேட்டகரி சஜாத்தியம்னு சாங்க சஜாத்தியம்னு சாங்காமலே கோந்த மத்தாத்த மஞ்சே இந்திரா சந்திரா எவ்வளோ தேவதாந்த ஏக கிளஸ்டர் சதுர்முகா எவ்வளோ நிம்படி கடிங்க ஒன்னே ஏக தேவதா கிளஸ்டர் சா சஜாத்தி சேம் கை காமிச்சு தனிக்கு சும்மா ஜீவாந்த ஜீவ சை சச்சஸ்தாத்த தேயே ச விஜாத்தியம் ஜெ லக்ஷ்மி இஸ் டோட்டலி டிஃப்ரெண்ட் முக்த பிரபஞ்சாந்தே அமுக்த பிரபஞ்சாந்தே தின்ஹ ஷீ டஸ் நாட் பிலாங் இன் டு த கேட்டகரி ஆஃப் அதர் தேவதாஸ் பாக்கி தேவதாசாஸ்கே பர்த்த தேச்சுமிட்ல ஏகேக விவக்ஷ ஏகேக த ஹவு யூ அண்டர்ஸ்டாண்ட் ஆன் சொன்னப்படி ஏ வியாக்கியானான் தொடுக்க தொடுக்க வித்தியாசத்தும் பாவியா எத்த காய சஜாதி விஜாத்தின் தீங்கலாத் மஞ்ச சஜாதி மஞ்ச எவ்வளோ தேவதாசி ஏக தேக ஏ தேக செவட்டி நுஞ்சத்த எவ்வளோ தேவதாசி இந்த கர்மான்சும் பவுண்ட் ஜோம் ஹாயத்த எவ்வளோ தேவதாசி சம்சாரம் தாயத்த ஏகி சஜா தே ஆர் ஆல் எக்ஸார்க தேவாச்ச காரிய தேவால் அப்ரோக்ஷன் ஏனான் தாயலத்த அஞ்சு ஆர்டரா பிரகார் தன் காம தேவால் மணி கர்த்தாத்தம் ஏக ஜாதி விஜாதி லக்ஷ்மி லக்ஷ்மி டஸ் நாட் பிலாங் தினி தேவதா ஜாதி ஷீ டஸ் நாட் பிலாங் இன் டு திஸ் கேட்டகரி நித்திய முக்தளு திஜ தேக அப்படாச்சு கேம்ஜ அணுனோ திஜ தேக தி தேகையும் எவ்வளோ தேச கால எவ்வளோ வியாப்த சோர்த்து சோ தினி அஸ்வதந்திர தினி அஸ்வதந்திர தினி அஸ்வத தேக்கந்த கம்பேரிசன் இன் பட் ஷீ இஸ் அ கிளாஸ் பை ஹர் செல்ஃப் இன் கம்ப்ளீட்லி விஜாதி இதுப்பா ஏ சந்த நக்ஷத்திர சந்திர சங்க நக்ஷத்திரிந்த பாயில் சந்திராஜ் சந்திர பதி ஹோத்தோ ராத்திரி பரியசம் பிரகாஷதேத்தாத் அபிமானித்வன் சங்கத்த சந்திர நக்ஷத்திர அமால் கடல் நக்ஷத்திர தோர்மனாச்சு பட் அபிமானித்வந்த சங்காச்சு சங்கத்தே புடனே நெக்ஸ்ட் கிளாஸ் அனுப்பியம் நாச்சு அந்த கிருஷ்ணார்பணம் கொஸ்டின் அசல்